आता पुढील नोंद वाचूया, जनुकीय अभियांत्रिकी अर्थात जेनेटिक इंजिनिअरिंग, जैवतंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या सजीवाच्या जीनोममध्ये बदल करण्याच्या तंत्राला जनुकीय अभियांत्रिकी असं म्हणतात. या तंत्रात एखाद्या सजीवाच्या जीनोममध्ये बाहेरील नवीन जनुक घातला जाऊन त्या सजीवाच्या आनुवंशिक गुणधर्मात इच्छित आणि आवश्यक असे बदल घडवून आणतात. प्रत्येक जनुक विशिष्ट गुणधर्माचे प्रकटीकरण करीत असतो. सजीवाच्या जीनोममध्ये बदल केल्यास त्या सजीवाच्या गुणधर्माचे प्रकटीकरण बदलते. हे तंत्र 1970 साली वापरात आले. जनुकीय बदल करताना योग्य तो जनुक बाहेरून गुणसूत्रामध्ये निवेशित करता येतो, म्हणजे घुसविता येतो. यात प्रथम निवेशित करावयाच्या जनुकातील डीएनएचे योग्य तुकडे करतात. विशिष्ट प्रकारांनी केलेले हे तुकडे प्रतिबंधित संप्रेरकांच्या साह्यानं दुसऱ्या म्हणजे लक्ष्य असलेल्या डीएनएच्या रेणूमध्ये घुसवले जातात. अशा रीतीनं तयार झालेल्या आणि नवीन रचना असलेल्या डीएनएला पुनःसंयोजी डीएनए असं म्हणतात. याद्वारे एका सजीवातील चांगल्या गुणवैशिष्ट्याचा जनुक विशिष्ट माध्यमाच्या मदतीने दुसऱ्या सजीवामध्ये घातला जातो. त्यामुळे दुसऱ्या लक्ष सजीवाचा जीनोम बदलला जातो. त्याचबरोबर अपेक्षित जनुक नव्या सजीवामध्ये योग्य ते गुणधर्म प्रकट करतो. पुनःसंयोजी डीएनए प्रक्रियेत कणबंदूक अर्थात पार्टिकल गन तंत्र किंवा ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन्स हा जीवाणू वापरून उत्परिवर्तन घडवून आणले जाते. कणबंदूक तंत्रात सोने किंवा टंगस्टन याचे लहान कण डीएनएच्या तुकड्याला जोडून वनस्पतीच्या पेशींमध्ये घुसवले जातात. वेगाने आत शिरणारे हे कण पेशीभित्तिका तसंच पेशीपटल पार करून केंद्रकापर्यंत पोहोचतात. त्यानंतर सोने किंवा टंगस्टन या धातूच्या कणांपासून डीएनए वेगळा होऊन लक्ष पेशींच्या केंद्रकातील डीएनएमध्ये समाविष्ट होतो. मात्र या पद्धतीत लक्ष्य पेशीची हानी होण्याची शक्यता जास्त असते. गहू मका यासारख्या एकदलिकीत जनुकीय परिवर्तित पिके या पद्धतीने तयार केली गेली आहेत. दुसऱ्या तंत्रामध्ये ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन्स जीवाणू वापरतात. येथे जीवाणू हा वाहक म्हणून काम करतो. हे जीवाणू वनस्पतींच्या मुळांमध्ये शिरून तेथे मोठी गाठ तयार करतात. जेव्हा हे जीवाणू वनस्पतीच्या मुळात शिरतात तेव्हा गाठ तयार करणारा जीवाणूंमधील जनुक स्वतःच्या डीएनएचा वर्तुळाकार टीडीएनए तुकडा प्लास्मिड जनुक मुळाच्या पेशीच्या डीएनएमध्ये स्वैरपणे घुसवतो. या गुणधर्माचा उपयोग करून जनुकीय अभियांत्रिकीमध्ये जीवाणूमधील टी डीएनए काढून टाकून त्या जागी इच्छित जनुक बसवला जातो. येथे जीवाणू हा वाहक म्हणून काम करतो. ही पद्धत तंबाखू टोमॅटो वांगे बटाटा यासारख्या द्विदलिकित वनस्पतींमध्ये यशस्वी झाली आहे. प्राणी आणि वनस्पती पेशींच्या रूपांतरणासाठी आणखी एक पद्धत वापरतात. या पद्धतीला विद्युतरंध्रीकरण म्हणजेच इलेक्ट्रोपोरेशन असं म्हणतात. या पद्धतीत प्राणी किंवा वनस्पती पेशींना विजेचा धक्का देतात. त्यामुळे पेशीपटल विदरले जाऊन प्लास्मिड जनुक आत शिरते. कृषी क्षेत्रामध्ये जनुक अभियांत्रिकीचे तंत्र वापरून नवीन पिकांची निर्मिती केली जात आहे. ही पिके रोग आणि तण यांना रोगांचा प्रतिबंध करणारी असावीत, जास्त उत्पन्न देणारी असावीत आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी असावा हा यामागील हेतू आहे. तसेच नवीन पिके अधिक पोषण मूल्य असलेली आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावीत हाही त्यामागे हेतू आहे. उदाहरणार्थ प्रथिने निर्माण करणारे बटाटा आणि भात यांचे वाण। या पिकामध्ये माशांच्या किंवा डुकरांच्या शरीरातील प्रथिने तयार करणारी काही जनुके घालण्यात आली आहेत। पहा जनुकीय परिवर्तिते पिके ही नोंद। आता कृषी क्षेत्राबरोबर जनुकीय अभियांत्रिकी तंत्राचा उपयोग वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रात कसा केला जातो ते पाहूया। वैद्यकीय क्षेत्रामध्ये या तंत्राचा उपयोग मानवाच्या काही रोगांवर उपचार करण्यासाठी होत आहे। स्वादुपिंडाच्या बिघाडामुळे इन्शुलिनाची निर्मिती अनियमित होते, त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित होत नाही आणि मधुमेहासारखा विकार जडतो। अशा वेळी मधुमेहाच्या रुग्णाला बाहेरून इन्शुलिन पुरवावे लागते। इन्शुलिन कृत्रिमरित्या तयार करण्यासाठी पुनःसंयोजी डीएनए तंत्राचा वापर केला जातो। असाच वापर करून इंटरफेरॉन या प्रथिनांची निर्मिती करण्यात येते। जीवाणूंचा किंवा विषाणूंचा संसर्ग झाला असला तर शरीरात प्रतिकारासाठी इंटरफेरॉन ही प्रथिने निर्माण होतात, ती बाहेरून पुरवठा केल्यास रोग लवकर बरा होतो। इन्शुलिन खेरीज मानवी वाढीची संप्रेरके, वंध्यत्वावर उपचार करणारी औषधे, मानवी अल्ब्युमिन, रक्त गोठवणारे प्रथिन, काही लशी आणि औषधे तयार करण्यासाठी या तंत्राचा वापर करतात। मानवी रोग असलेल्या प्राण्यांच्या प्रतिकृती निर्माण करण्यासाठी सुद्धा हे तंत्र वापरले जाते। कर्करोग, लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, संधिवात, कंपवात इत्यादी मनुष्याला होणाऱ्या रोगांचा अभ्यास करण्यासाठी जनुकीय परिवर्तित प्राण्यांचा, विशेषेकरून उंदरांचा वापर करण्यात येतो। विशिष्ट जनुकांचे कार्य समजून घेण्यासाठी सजीवातील जनुकांवर विविध प्रकारचे संशोधन करण्यात येते। यात एखाद्या जनुकाअभावी सजीवांमध्ये कोणकोणती कार्य घडून येत नाहीत किंवा सजीवात एखादं नवीन जनुक निवेशित केलं असता कोणतं कार्य घडून येतं आणि विशिष्ट प्रथिने कधी आणि कुठे तयार होतात अशाही प्रकारचं संशोधन करता येतं। औषध निर्मिती खेरीज अन्य क्षेत्रामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राचा वापर केला जातो। तेलवाहू जहाजातून तेल गळती झाल्यास समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर तेलाचा तवंग पसरतो, त्यामुळे समुद्रातील पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतो। यावर उपाय म्हणून तेलाचे विघटन करणारे जनुकीय परिवर्तित जीवाणू भारतीय वैज्ञानिकांनी तयार केले आहेत। संश्लेषित जीवविज्ञान या ज्ञानशाखेत जनुकीय अभियांत्रिकीच्या मदतीने सजीवांमधील कच्चा माल वापरून कृत्रिमरित्या सजीवांच्या शरीरात नवीन जैविक पदार्थ निर्माण केले जातात ही नोंद किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे।